धनु साजुला जुरुन वार्या संगे जावे बुलुन ढगातले पाणी घ्यावे जेलून सांगावे गुज पहाडाशी गट्टी करावी पाखरांशी गट्टी करावी पाखरांशी उंच उडावे आकाशी ढगांवर दिमा खात व्हावे स्वार रंगात नाहून निघावे पार निघावे पार चांदण्यांचा शुभ्र घालावा हार उशीत शिरून आईच्या मग तिलाही म्हणावे एकदा बग म्हणावे एकदा बग असे आहे सुंदर जग असे आहे सुंदर जग असे आहे सुंदर जग।